श्रीराम श्री समर्थांच्या मनोबोधातला 96वा श्लोक आपण घेतो आहोत. महाभक्त प्रल्हाद हा दैत्यकुळी, जपे राम नामावळी नित्यकाळी. पिता पापरूपी तया देखवेना, जनी दैत्य तो नाम मुखे म्हणेना. ह्याच्यात दोन संपत्ती सांगितल्या, एक आसुरी संपत्ती आणि दैवी संपत्ती. त्यातला प्रल्हाद हा जन्मतःच दैवी संपत्ती घेऊन जन्माला आलेला. वास्तविक त्याचे वडील आसुरी संपत्तीचे हिरण्यकशपू, त्यांच्या पोटी प्रल्हाद जन्मात आला. म्हणून प्रल्हादाच्या पाठीमागे नुसतं भक्त म्हटलेलं नाही आहे, महाभक्त म्हटलेलं आहे. कारण भक्तांची जी नावं घेतली जातात त्याच्यामध्ये पहिलं नाव प्रल्हादाचं आहे. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरीश शुकशौनक भीष्म दाल्भ्याम रुक्मांगदार्जुन वसिष्ठ विभीषणादीन पुण्यानिमान परमभागवतान स्मरामी. ध्यानाला बसताना या सगळ्या भक्तांचं स्मरण करायचं आहे. इतर जे स्मरण करायचे आहेत संप्रदायाची, त्याच्यावर यांचं स्मरण करायचं आहे. आणि ते आपल्याकडे भक्त आहेत असं बघून त्यांना उच्चस्थानी बसवून त्यांच्यासमोर आपण ध्यान करायचं आहे. तर त्या महाभक्तांमध्ये महाभक्त प्रल्हाद पहिलंच नाव त्याचं घेतलं आहे. केवढं बालक होतं ते, लहान. आत्ता आपण बघायला गेलो तर तेवढ्या मुलाला काही कळणारही नाही. पण प्रल्हाद काय झालं त्याच्या बाबतीमध्ये, त्याला पहिल्यापासूनच नारायणाची गोडी छंद लागला. म्हणून महाभक्ता भक्त प्रल्हाद हा दैत्यकुळी, दैत्यकुळात जन्माला आला. हिरण्यकशूपच्या पोटी आला. हिरण्यकशूप कसा होता? अत्यंत दुराचारी, सत्ता लोलूप, अहंकारी. ज्याच्याजवळ हे असतं ना, सत्ता असते, संपत्ती असते, शक्ती असते, त्याला अहंकार विशेष, ग्रेड 1, 2, 3 वाढतच जाते. ते असून अहंकार नाही असं जर असेल तर तो भक्तच असला पाहिजे. सर्व काही त्याच्याजवळ आहे पण तो नम्र आहे, अत्यंत नम्र आहे. असं असेल तर तो भगवंताचा भक्त, हरिभक्त याला म्हणतात तसं. पण इथं हा हिरण्यकशपू आणि प्रल्हाद मात्र रामनामामध्ये रंगून गेलेला आहे, भक्तीमध्ये रंगलेला आहे तो. त्याला दुसरं काही सुचत नाही, नारायण 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 नाम घेतो आहे. त्याचा परिणाम काय झाला? हिरण्यकशपूचा जो अहंकार, त्याला आपल्या मुलानं नारायणाचं नाम घेतो हे पटण्याजोगं नव्हतं. मत्सर होता. मी एवढा मोठा असताना माझं नाव घ्यायचं, मला शरणागत व्हायचं, याऐवजी त्या नारायणाला शरण जातो आहे, त्याचंच नाम घेतो आहे. सांगून बघितलं पुष्कळ वेळेला, पण प्रल्हादाच्या अंतःकरणातच नारायण बसलेले होते, ते सोडणं शक्य नव्हतं. त्यांनी सांगून बघितलं, प्रल्हादाला मारण्याचे प्रयत्न केले, विषप्रयोग केला, ढकलून दिलं कड्यावरून, अनेक गोष्टी केल्या. पण तो भक्त असल्यामुळे भगवंतानेच त्याला या सर्व संकटातून सांभाळलं. एवढंच नव्हे तर जेव्हा त्याचा कडेलोट व्हायची वेळ आली या सगळ्या संकटांचा, तेव्हा त्यांनी हिरण्यकशपूचा वध केला. नारायणाने नरसिंह अवतार धारण केला आणि त्याच्या जे अटी होत्या त्या सगळ्या अटी त्याच्यामध्ये पुऱ्या झाल्या. आणि त्यांनी नरसिंहाचा जन्म घेऊन, असा अवतार घेऊन, त्याला आपल्या मांडीवर घेऊन, कुठलंही शस्त्र न वापरता आपल्या नखाने त्याचं पोट चिरून त्याचा छेद हे घेतला. त्यावेळे अत्यंत संतप्त झालेले होते नरसिंह. कुणी त्यांच्या पुढे जायला तयार नव्हता, पण हा भक्त होता. जसं आई खूप रागावलेली असली आणि त्या मुलाला मारत असली तरीसुद्धा ते मूल पुन्हा आईलाच धरतं, लांब जात नाही आईपासून. आई त्याला रागावते, एक धपाटा देते, पण ते पुन्हा आईचेच पद धरून राहतं. तसं भक्ताला भगवंताची भीती वाटत नाही कधी, कितीही झालं जरी तरी भक्त त्याचं लेकरू आहे. त्यामुळे प्रल्हादाने पुन्हा स्तुतीपर काही बोलणं झालं आणि हिरण्यकशपूला त्याचा वध केल्यानंतर नृसिंह अवतारात त्याला त्यांना शरण गेले आणि त्यामुळे ते महाभक्त म्हणून गणले गेले. पिता पापरूपी तया देखवे ना, त्याला ह्याची नारायण भक्ती आवडली नाही. ज्यांनी दैत्य तो दैत्य असल्यामुळे नाम मुखे म्हणे ना, त्यांनी मात्र कधी तोंडातून नाव काढलं नाही. मुलगा म्हणत होता, हा म्हणत नाही. ह्या ठिकाणी लक्षात येतं की प्रत्येक जीव हा स्वतंत्रपणे जन्माला येतो, आपल्या पूर्वकर्मांना तो बांधलेला असतो. जन्मजन्म जी कर्म केलेली असतील त्याला बांधलेला असतो आणि त्याप्रमाणे त्याचं जीवन चाललेलं असतं. त्या जीवनाला वळण देण्याचं काम एखादा कुणी महान संत सत्पुरुष जर भेटला तर त्याच्या जीवनाला वळण लागू शकतं, जसं वाल्याला लागलं तसं. पण सर्वसाधारण मंडळी असंच जीवन जगतात, एक दिवस मरून जातात, आले आले जन्माला मेले, काय केलं काय नाही. मग आयुष्यात येऊन केलं काय? काही केलं नाही, खाल्ले प्यायले झोपले, काय पैसे लागतील ते मिळवले, सगळं केलं बस. ह्याच्या पलीकडे नरजन्मात येऊन जे मिळवायला पाहिजे त्या दिशेनं चार पावलं देखील टाकली नाहीत. ती जर टाकली असती तर किमान पुढचा जन्म तरी नरजन्म येतो का आणखीन कुठल्या योनीत जन्म येतो सांगता येत नाही. पापकर्म झाली असती तर सांगता येत नाही. सर्प विंचू कुठला जन्म येईल कोण असतो, पुन्हा त्यातून बाहेर पडायला किती जन्म सांगता येत नाही. म्हणून नरजन्माचं महत्त्व घालाय. नरदेह मोठे घबाड, नरदेह हा दुर्लभ आहे, ते घबाड आहे, मिळालेलं आहे ना, त्याचा उपयोग करून घ्या आणि जन्ममरणाच्या यातनातून मोकळे व्हा. जन्म नाही रे आणिक तुका म्हणे ह्याची भाग, तुला जन्म येणार नाही जर तू मोकळा झाला असतं. ह्याच जन्मात तुला जर बोध झाला की मी देह नाही मी आत्मा आहे, असं नुसतं बोलून चालणार नाही. मी आत्मा आहे ही स्थिती आणण्यासाठी, आत्मस्थिती मिळवण्यासाठी साधना करायला पाहिजे सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली. आणि ती स्थिती जर प्राप्त झाली तर तो जन्ममरणातून सुटला, पुनर्जन्म त्याला नाही. त्यामुळे मुक्ती मुक्ती याचा अर्थसुद्धा मेल्यानंतर मुक्ती नाही. ह्याच जन्मात मी मुक्त आहे, मी सच्चिदानंद स्वरूप आहे, मी अमर आहे असा अनुभव घेतला पाहिजे. परमार्थ हा अनुभवाचा विषय आहे, नुसता शब्दाचा विषय नाही. शब्दज्ञान नुसतं नाही उपयोगी, ते अनुभवायला पाहिजे. तर महाभक्त प्रल्हाद हा दैत्यकुळी जपे रामनामावळी नित्यकाळी, पिता रा पापरूपी तया देखवेना, पाहवले नाही याची भक्ती, जनी दैत्य तो नाम मुखे म्हणेना. जय जय रघुवीर समर्थ.